ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ್ ಶಿವರಾಧಿ ಶ್ರೀ ಗೌರಭಕ್ತವೃಂದ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ದ್ವಿತೀಯೋಧ್ಯಾಯ ಶಂಖಯೋಗ ಸಂಜಯ ಉವಾಚ ತಂಗ ತಥಾ ಕೃಪಯಾ ವಿಷ್ಟಮಶ್ರುಪೂರ್ಣಾಕುಲೇಖ್ಯಂ ವಿಷೀದಂತಮಿದಂಗವಾಕ್ಯಮುವಾಚ ಮಧುಸೂದನ. ಶ್ರೀಭಗವಾನ್ ಉವಾಚ ಕುತಸ್ತಾಕಸ್ಮಲಮಿದಂ ವಿಷಮೀ ಸಮುಪಸ್ಥಿತಂ ಅನಾರ್ಜುಷ್ಟಮಸರ್ಗಂ ಆಕೃತ್ತೀಕರಮರ್ಜುನ ಕ್ಲೈಪಂ ಮಾಶ್ಮಗಮಃ ಪಾರ್ಥ ನೈತತ್ತುಪಯುಜ್ಯತೆ ಕ್ಷುದ್ರಂ ಹೃದಯ ದೌರ್ಬಲ್ಯಂ ತಕ್ತು ತೀಷ್ಠ ಪರಂತಪ. ಅರ್ಜುನುವಾಚ ಕಥಂ ಭೀಷ್ಮ ಅಹಂ ಸಂಖ್ಯೇ ದ್ರೋಣಂಚ ಮಧುಸೂದನ ಇಶುಭಿ ಪ್ರತಿಜೋತ್ಸ್ಯಾಮಿ ಪುಜಾರ್ಹಾವರಿಸೂದನ. ಗುರುನ ಹತ್ವಾ ಹಿ ಮಹಾನುಭಾವನ್ ಶ್ರೇಯೋ ಭಕ್ತಿ ಭೈಕ್ಷಮಾಪೀಹ ಲೋಕೆ ಹತ್ವಾರ್ಥ ಕಾಮಂಸ್ತು ಗುರುನಿಯೈವ ಭುಂಜೀಯ ಭೋಗಾನ್ ರುಧಿರ ಪ್ರದಿಗ್ಧಾನ್ ನ ಚೈತದಿ ವಿದ್ಮ ಕತರನ್ನೋ ಗರೀಯೋ ಯದ್ವಾ ಜಯೇಮ ಯದಿ ವಾ ನೋ ಜಯೇಯು ಯಾನೇ ಬಹತ್ತಾ ನ ಜಿಜೀವಿಷಾಮ ತೇವ ಸ್ಥಿತ ಪ್ರಮುಖೇ ಧಾತುರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ಪಣ್ಣ ದೋಷೋಪಹತ ಸ್ವಭಾವ ಪೃಚ್ಛಾಮಿ ತ್ವಾಂ ಧರ್ಮ ಸಂಮೂಢ ಚೇತ ಯತ್ ಶ್ರೇಯ ಸನ್ನಿಶ್ಚಿತಂ ಬ್ರೂಹಿತನ್ ಮೇ ಶಿಷ್ಯಸ್ತೇಹಂ ಸಾಧಿ ಮಾಂಗತಾಂ ಪ್ರಪನ್ನಂ ನಹಿ ಪ್ರಪಶ್ಯಾಮಿ ಮಮಾನುಪದ್ಯಾದ್ ಜತ್ಶೋಕಮುಚ್ಛೋಷಣಮಿಂದ್ರಿಯಾಣಾಂ ಅವಾಪ್ಯ ಭೂಮಾವ ಶಪತಿ ನಮೃದ್ಧಂ ರಾಜ್ಯಂ ಸುರಾಣಾಮಪಿ ಚಾಧಿಪತ್ಯಂ. ಸಂಜಯ ಉವಾಚ ಏವ ಮುಕ್ತಾ ಹೃಷಿಕೇಶಂ ಗುರಾಕೇಶ ಪರಂತಪಃ ನ ಜುತ್ಸ ಇತಿ ಗೋವಿಂದ ಮುಕ್ತ್ವಾ ತುಷ್ಣಿಂ ಬಭೂವಃ. ತಾಮುವಾಚ ಹೃಷಿಕೇಶ ಪ್ರಸನ್ನಿವ ಭಾರತ ಸೇನಯೋರುಭಯೋರ್ಮಧ್ಯೆ ವಿಷೀದಂತ ಮಿದಂಗವಚ. ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ಉವಾಚ ಅಶೋಚನ್ನನ್ನ ಶೋಚತ್ತಂ ಪ್ರಜ್ಞಾವಾದಾಂಶ್ಚ ಭಾಷಸೆ ಗತಾಶೂನ ಗತಾಶೂಂಶ್ಚ ನಾನು ಶೋಚಂತಿ ಪಂಡಿತಾ ನತ್ತೇವಾಹಂ ಜಾತು ನಾಶಂ ನತ್ತಂ ನೇಮೇ ಜನಾಧಿಪಾಃ ನ ಚೈವಂ ನ ಭವಿಷ್ಯಾಮಃ ಸರ್ವೇ ವಯಮತಃ ಪರಂ ದೇಹಿನೋಸ್ಮಿನ್ ಯಥಾ ದೇಹಿ ಕೌಮಾರಜೌವನಂ ಜರಾ ತಥಾ ದೇಹಾಂತರ ಪ್ರಾಪ್ತೇರ್ ಧೀರಸ್ತತ್ರ ನ ಮುಚ್ಯತಿ ಮತ್ತಾ ಸ್ಪರ್ಶಾಸ್ತು ಕೌಂತೇಯ ಶೀತೋಷ್ಣ ಸುಖ ದುಃಖದಾ ಆಗಮಾಪಾಯಿನೋ ನಿತ್ತಾಸ್ತಾಂ ತಿತಿಕ್ಷಸ್ವ ಭಾರತ ಜಂಗಿಹಿನ ಬಥಯಂತೇತಿ ಪುರುಷಂ ಪುರುಷರ್ಷಭ ಸಮ ದುಃಖ ಸುಖಂ ಧೀರಂ ಸೋಮೃತತ್ತಾಯ ಕಲ್ಪತೆ ನಾಶತೋ ವಿದ್ಯತೆ ಭಾವೋ ನಾಭಾವೋ ವಿದ್ಯತೆ ಸತಃ ಉಭಯೋರಪಿ ದೃಷ್ಟಾಂತಸ್ತನಯೋಸ್ತತ್ವದರ್ಶಿಭಿ ಅವಿನಾಶಿತು ತದ್ವಿದ್ಧಿ ಜೇನ ಸರ್ವಮಿದಂ ತತಂ ವಿನಾಶಮವಯಶಸ್ಯ ನ ಕಶ್ಚಿತ್ ಕರ್ತುಮರ್ಹತಿ ಅಂತಮಂತ ಇಮೆ ದೇಹ ನಿತ್ಯಶೋಕ್ತಾ ಶರೀರಿಣ ಅನಾಶೀನೋ ಪ್ರಮೇಯಶ್ಚ ತಸ್ಮಾದ್ ಯುದ್ಧಶ್ಚ ಭಾರತ ಜಾಯೇನಂ ವ್ಯಕ್ತಿ ಹಂತಾರಂ ಯಶ್ಚೈನಂ ಮನ್ನತೆ ಹತಂ ಉಭೌತೌ ನ ವಿಜಾನೀತೋ ನಾಯಂ ಹಂತಿ ನ ಹನ್ನತೆ न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अयो नित्तः साश्रतोऽयं पुराणो न हन्नते हन्नमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं जायेनामजमद्वयं कथं सा पुरुषा पार्थ कं घातयति हन्तिकं बाधं शिजीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संजाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शूषयति मारुतः आछिद्दूयमदाच्छूयम् अक्लिद्दूषस्यैव च नित्तः सर्वगतः स्थानूरचलूयं सनातन अवक्तोऽयमचिन्तोऽयम् आविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्तैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथा वित्तं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि जातस्यै ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्यादे नत्तं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चन्न आश्चर्यवच्चन्न मन्न शृणोति श्रुत्तापेनं वेद न चैव कश्चि देहि नित्यमबुद्धूयं देहि सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्तं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माद्धि युद्धाश्रेयोन्नत् क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नो सर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्तामिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ततः सधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापमवाप्स्यसि अकृत्तिञ्चापि भूतानि कथयिष्यन्ति ते भयां सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयादरणादुपरतं मंसन्ति त्वां महारथा ज्येषां च त्वां बहुमतं भूत्वा जास्यसि लाघवम् अवाच्य बाधांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थं ततो दुःखतरं नु किम् अतो वा प्राप्स्यसि सर्गं जित्वा वा भक्ष्यसि महि तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय सुखदुःखे समये कृत्वा लाभलाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि एषा तेभिधा साङ्ख्ये बुद्धिर्जोगेत्तिमां शृणु बुद्ध्यायुक्तजया पाथ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया व्यवसायात्मिका बुद्धि इरेके ह गुरुनन्दन बहुशाखाच्छरन्ताश्च बुद्धयुव्यवसायिनम् जामिमाङ् पुष्पिताङ् वाचं प्रवदन्त्य विपश्चिता वेदवादरताः पार्थ नन्नदस्तीति वादिनः कामात्मानः सर्गपरः जन्म कर्म फल प्रदान क्रिया विशेष बहुलांग भोगैश्च गतिं प्रति भोगैश्च प्रसक्तानां त्वयापहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते त्रैगुण विषया वेदा निस्त्रैगुण भवार्जुन निर्दंडो नित्य सत्तस्थो निर्युग क्षेमयात्मवान जावान अर्थयुदोपाने सर्वतः संग प्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्ये भाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्माते संगोस्तकर्मणि युगस्त कुरुकर्माणि संगं त्वक्ता धनंजया सिद्ध सिद्धो समूहुत्वा समत्तं युग युच्यते दूरेण छबरं कर्म बुद्धिजोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्निच्छ कृपणा फलही तव बुद्धिजुक्तो जहातीह उभेषु कृतदुष्कृते तस्मादिजोगाय युज्यस्य योगः कर्मसु कौशलम् कर्मजं बुद्धिजुक्ता हि फलं तत्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्तनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुति विप्रतिपन्ना ते यदा थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा जुगम् अवाप्स्यसि अर्जुनोवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभासेत किमाशीत व्रजेत किं श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदुच्यते दुःखेषदुद्विघ्नमनः सुखेषु विगतः स्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधिर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्प्राप्यशुभाशुभम् नाभिनन्दति न दृष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरति चायं कुर्मुङ्ग्यायुग सर्वथा इन्द्रियान्निन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोपश्यापरं दृष्ट्वा निवर्तते यदतूच्छपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि सङ्गजन्म युक्त आसीत् मत्परः वसेहि यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयानि पुंस सङ्गस्ते सूपजायते सङ्गात् सञ्जायते काम कामात् क्रोधो विजायते क्रोधाद् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषविमुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधे आत्मा प्रसादम् अधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसोऽध्यासो बुद्धिर्वर्जवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयता शान्ति अशान्तस्य कुतः सुखम्। इन्द्रियाणां हि चरतां जन्मनोऽनुविधीयते, तदस्य हरसि प्रज्ञां वायुर्नाम विभाम्भसि। तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वथा इन्द्रियानिन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जानिषा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमि, यस्यां जाग्रतिभूतानि सा निशा पश्यतु मुनेः। आभूर्यमानम् अचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति जदवत्, तद्वत् कामाजं प्रविशन्ति सर्वे, सा शान्तिमाप्नोति न कामकामी। विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृह, निर्ममो निरहङ्कारः सा शान्तिमधिगच्छति। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनाङ्ग प्राप्य विमुच्छति। स्थित्वा श्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति। इति श्रीमहाभारते शतसाहस्राङ्ग संहितायां वैयासिकां भीष्मपर्वणि श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे शङ्खयोगो नाम द्वितीयोऽध्यायः।